चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उसाचे पैसे वेळेत न देणाऱ्या 6 साखर कारखान्यांना नोटीस। उसाचे पैसे वेळेत न देणाऱ्या 6 साखर कारखान्यांना शासनानं पुन्हा नोटीस दिली आहे। या साखर कारखान्यांवर 585 करोड रुपये बाकी आहेत। या कारखान्यांना लवकरात लवकर थकबाकी भागवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। देणी लवकरात लवकर भागवली गेली नाही तर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। जिल्ह्यातील हे सर्व साखर कारखाने पूर्ण क्षमतेने ऊस गाळप करत आहेत, पण खरेदी केलेल्या ऊसाचे पैसे शेतकऱ्यांना वेळेत दिले जात नाहीत। ऊस खरेदी केल्यानंतर 14 दिवसांच्या आत पैसे शेतकऱ्यांना देणं असा नियम आहे, पण या नियमाचं पालन केलं जात नाही। बिजनौर साखर कारखान्यानं तर या हंगामातील ऊस गाळपाचा 1 रुपयाही दिलेला नाही। ऊसाची बिलं न देणाऱ्या 6 साखर कारखान्यांना गेल्या महिन्यातच प्रशासनानं नोटीस दिली होती, पण त्यांच्यात कोणतीही सुधारणा नाही। बिजनौर साखर कारखान्यानं गेल्या गाळप हंगामात खरेदी केलेल्या ऊसाचे सर्व पैसे दिले आहेत। बिजनौर, चांदपूर, बरकातपूर, सिहारा, बिलाई एवं धामपूर साखर कारखाने थकबाकी भागवण्यात पिछाडीवर आहेत। यामध्ये बजाज ग्रुपच्या बिलाई कारखान्यानं तथा वेव ग्रुपच्या बिजनौर एवं चांदपूर कारखान्यांची अवस्था वाईट आहे। हे कारखाने शेतकऱ्यांना वेळेत पैसे देऊ शकत नाहीत। बिजनौर कारखान्यावर 57 करोड, चांदपूर कारखान्यावर 89.55, बरकातपूरवर 105.57, बिलाई कारखान्यावर 203, सिहारावर 80.22 तथा धामपूरवर 50.55 करोड रुपये देय आहेत। हे भागवले नाहीत तर कारवाई करण्याचा इशारा दिला जात आहे। जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांच्या मते देणी भागवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। साखर कारखान्यांना नोटीस देऊन 14 दिवसांच्या आत पैसे देण्यास सांगण्यात आलं आहे।